Book 2 82
Bianchi
Bianchi
Passato 2
Bhutakal
Bhutkal
Hai dovuto chiamare l'ambulanza?
Tula rugnavahika bolvavi lagli ka?
Tula रुग्णवाहिका बोलवावी लागली का?
Hai dovuto chiamare il medico?
तुला डॉक्टर बोलवावा लागला का?
तुला डॉक्टर बोलवावा लागला का?
Hai dovuto chiamare la polizia?
तुला पोलिसांना बोलवावे लागले का?
तुला पोलिसांना बोलवावा लागला का?
Ha il numero di telefono? Un momento fa ce l'avevo.
आपल्याकडे टेलिफोन क्रमांक आहे का? माझ्याकडे आताच होता.
आपल्याकडे टेलिफोन क्रमांक आहे का? माझ्याकडे आताच होता.
All'indirizzo? Un momento fa ce l'avevo.
आपल्याकडे पत्ता आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
आपल्याकडे पत्ता आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
A la pianta della città. Un momento fa ce l'avevo.
आपल्याकडे शहराचा नकाशा आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
आपल्याकडे शहराचा नकाशा आहे का? माझ्याकडे आत्ताच होता.
È stato puntuale? Non è riuscito ad essere puntuale.
To velevar ala ka? To velevar yeu shakla nahi.
To velevar ala ka? To velevar yeu shakla nahi.
Ha trovato la strada? Non riusciva a trovare la strada.
Tala rasta sapadla ka? Tala rasta सापडू शकला नाही.
त्याला रस्ता सापडला का? त्याला रस्ता सापडू शकला नाही.
Ti capiva? Non riusciva a capirmi.
त्याने तुला समजून घेतले का? तो मला समजून घेऊ शकला नाही.
त्याने तुला समजून घेतले का? तो मला समजून घेऊ शकला नाही.
Perché non sei riuscito ad arrivare puntualmente?
Tu velevar ka nahi yeu shaklas?
Tu velevar ka nahi yeu shaklas?
Perché non riuscivi a trovare la strada?
Tula rasta ka nahi sapadla?
Tula rasta ka nahi sapadla?
Perché non riuscivi a capirlo?
Tu tyala का समजू शकला नाहीस?
तू त्याला का समजू शकला नाहीस?
Non sono riuscito ad arrivare puntualmente perché l'autobus non veniva.
मी वेळेवर येऊ शकलो नाही कारण बसेस चालू नव्हत्या.
मी वेळेवर येऊ शकलो नाही कारण बसेस चालू नव्हत्या.
Non sono riuscito a trovare la strada perché non avevo la pianta della città.
Mala rasta sapru shakla nahi karan majhyakade shaharacha nakasha navta.
Mala rasta sapru shakla nahi karan majhyakade shaharacha nakasha navta.
Non sono riuscito a capirlo perché la musica era troppo alta.
मी त्याला समजू शकलो नाही कारण संगीत खूप मोठ्याने वाजत होते.
मी त्याला समजू शकलो नाही कारण संगीत खूप मोठ्याने वाजत होते.
Ho dovuto prendere un tassi.
मला टॅक्सी घ्यावी लागली.
मला टॅक्सी घ्यावी लागली.
Ho dovuto comprare una pianta della città.
मला शहराचा नकाशा खरेदी करावा लागला.
मला शहराचा नकाशा खरेदी करावा लागला.
Ho dovuto spegnere la radio.
मला रेडिओ बंद करावा लागला.
मला रेडिओ बंद करावा लागला.